हरिः ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय चारुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नम उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नम आतार्याय चालाद्याय च नमः षष्ट्याय च फेन्याय च नमस्तिकत्याय च प्रवाह्याय च नम इरिण्याय च प्रबध्याय च नमः किगशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गगृह्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हरदय्याय च निवेष्ट्याय च नमः पागसव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नम ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमोपगुरमाणाय चाभिघ्नदे च नम आक्षीदते च प्रक्षीदते च नमो वः किरीटेभ्यो देवानाहृदयेभ्यो नमो वीक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नम आनिर्हतेभ्यो नम आमीवत्केभ्यः परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्यासमोर सद्भक्त राधिका वल्हाळ आता सादर करते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. साधक संजीवनी या अभंग ग्रंथात एका ठिकाणी स्वामी म्हणतात, धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी, जीवन हे धन्य झाले, ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत भाग्य हे उदयले. तर दुसऱ्या एका अभंगात म्हणतात, चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पाहण्याला, ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणींचा शंकर. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणजे स्वामींचा अगदी सर्वत्र होते. पुण्यात जेव्हा श्री तुकाराम महाराजांची आणि श्री ज्ञानदेवांची पालखी होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वामी आणि तो सरलातांच्या समवेत दुपारी 4:30 वाजता फर्ग्युसन कॉलेज पाशी जाऊन थांबण्याचा आपल्या केंद्रातील साधकांचा वर्षानुवर्षी परिपाठ होता. तिथलं पवित्र वातावरण ज्ञानराज माऊली तुकाराम अशा नामघोषाने किंवा एखाद्या भजनाने भरून जात असे. पालख्या आल्यानंतर स्वामी दुरूनच शांतपणे दर्शन घेत असत, पण ज्ञानदेवांच्या दर्शनासाठी अगदी आतुर झाल्यासारखे वाटत. नंतर सगळ्यात शेवटी आपल्या केंद्राची दिंडी नामघोष करत भजन म्हणत जात असे. स्वामी या दिंडीमध्ये सतत मागे पुढे असे जात येत असत. नंतर काही ठराविकांतर पालखीच्या मागून चालल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी जात असे. तरी हा आनंद सोहळा 2-3 तासांचा सहज होत असे. एका वर्षी योगायोगाने पालखीच्या मागून बाहेर पडल्यानंतर स्वामी व सौ सरलातेंच्या समवेत मंदावनी भागेश्वर निवासपर्यंत आले. स्वामी म्हणाले, आज सकाळपासून खूप गमळूत झाली, पाय अगदी भरून आले, कधी कधी शरीर चिंत पण मनाला खूप आनंद असतो. आज सल्ला त्यांची पण खूप धावपळ झाली. नंतर आमच्याकडे बघून हात उंचावत म्हणाले, बराय अजून आमचं स्नान भोजन सगळंच व्हायचंय. मी पटकन म्हणून गेले की आम्ही दोघी वरती येऊन काही करू लागू का. स्वामी क्षणभर थांबले आणि म्हणाले, बर चला. आम्ही सगळे वरती गेलो. स्वामी लगेच स्नानाला गेले. तोपर्यंत तो सरलातेंना विचारत विचारत मधल्या खोलीत आम्ही स्वामींची पलंगावर आणि सौ सरलातेंची खालती अशा गाद्या घातल्या. स्वामी स्नान करून बाहेर आल्यानंतर मंदानी सौ सरलातेंच्या हाताखाली पोळ्या केल्या. पण प्रत्यक्षात तो सरलाताई मात्र स्वामींचं जेवण झाल्यावरच जेवली. मात्र सगळं आवरून झाल्यानंतर स्वामी म्हणाले, जशा पाच मिनिटे. मधल्या खोलीत स्वामी पलंगावर आणि सौ सरलाताई खालती गादीवर विश्रांती घेत होत्या. आम्ही दोघी सौ सरलातेंच्या जवळ बसून त्यांचे पाय चुकत होतो. आम्हा दोघींना खूप छान वाटत होतं. शांत आणि निस्तब्ध वातावरण होते. स्वामी एकदम निश्चिलपणे म्हणाले, सरलातेई तुम्हाला जेवू खाऊ घालतात म्हणून तुमचं त्यांच्याकडे लक्ष असतं आणि मी एवढा घशाला ताण देऊन प्रवचन करतो त्याचं काहीच नाही. माझे पण पाय दिसतात. आम्ही सगळेच हसायला लागलो. मी म्हटलं, तुमची भीती वाटते बुवा, तुम्हाला नाही आवडलं तर. स्वामी म्हणाले, माझी कसली भीती, मी असला साधा सुधा गरीब बिचारा. आता सौ सरलातेंना पण हसू आवरेना. पडत्या फळ्याची आज्ञा घेऊन मी व मंदानी थोड्या वेळ स्वामींचे पाय दाबून दिले. स्वामींचे चरण मोठे भारत असतं तरीही सुकुमार होते. मिळालेल्या या दुर्मिळ गोष्टींचा आम्हा दोघींना विलक्षण आनंद झाला. नंतर निघायची वेळ झाली म्हणून आम्ही दोघींनी नमस्कार केला. स्वामी मोठ्या प्रेमाने थोडक्यात म्हणाले, गोड जीवाचे परमात्म्याचे नित्य दिसावे पाय, अनन्य होणे याविना नेहमी जगता सुलभ उपाय. पुढे म्हणाले, बरं वाटलं तुम्ही आलात ते. मातोश्री सौ सरलातेंना नमस्कार करून आम्ही खोलीच्या बाहेर पडेपर्यंत स्वामींना झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी 6:30 वाजता स्वामींकडे गेले. तेव्हा काही काळ बागेश्वर निवासमध्ये श्री गुमास्ते काकांच्याकडे संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळात केंद्र भरत असते. म्हणून मग मी स्वामी केंद्रात गेले की स्वामींच्या घरीच ध्यानाला बसले आणि केंद्र सुटायच्या वेळेला घराला कुलूप लावून सौ सरलातेंना किल्ली देईल. स्वामी आणि सौ सरलाते केंद्रात गेल्यावर माझ्या मनात आलं की कालच्या सारख्या आज इथे गाद्या घालून ठेवलं तर काय होईल. मनापासून इच्छा होती पण स्वामींच्या घरी ध्यानाला बसणं वेगळं आणि त्यांच्यापैकी घरी कोणी नसताना परस्पर काही करणं वेगळं. जरा आजूबाजूला बघितलं तर कोपऱ्यात मी घड्या घालून अंथरून पांघरून ठेवलेलं होतं. मग मी कालच्याप्रमाणेच गाद्या घातल्या, पांघरुणं वगैरे जोडून ठेवली आणि नंतर ध्यानाला बसले. दुसऱ्या दिवशी स्वामींकडे जाताना मनात जरा धाकधूक होती. स्वामींना नमस्कार केला. स्वामी गमतीने हसत म्हणाले, काल आमच्याकडे एक भुरसुला आलो होतो, ते घरातलं सगळं काम करून गेलो. मी काही बोलले नाही. स्वामी म्हणाले, बर बर काम नाही, ते भुरसुला सेवा करून गेलो. पण तुला माहिती आहे का, की सद्गुरूंनी सुद्धा शिष्याकडून विनाकारण सेवा करून घेऊ नये असं म्हटलेलं आहे. मी गप्प बसले होते. मग स्वामी स्वतःच हसत म्हणाले, नाही नाही कर, तुला काय हवं ते घालत जागा द्या, आईला पण थोडी मदत होईल, माझ्या पण जीवाजीव आहे. भारतकोची नोकरी चांगली होती पण मला ती फार विकसित वाटत होती. साधनेसाठी फ्रेश वेळ कमी मिळतो असं वाटायचं. 2-4 वर्षांनी काही सेव्हिंग झाल्यानंतर मी स्वामींना म्हटलं, स्वामी मला एवढे पैसे पुष्कळ झाले, मी अगदी साधी राहील, इकडे तिकडे काही खर्च करणार नाही, काटकसरी मी राहील. स्वामी मला थांबवत म्हणाले, पण तुला कोणी सांगितलंय असं काही करायला. परमेश्वराने जर तुला चांगल्या परिस्थितीत जन्माला घातलंय तर मग चांगलीच राहा ना. मुद्दाम वेगळ्या प्रकारे राहण्याची काही आवश्यकता नाही, सहज राहावं. एक वेळ साधारण परिस्थिती चांगली व्हावी म्हणून प्रयत्न केले तर चालतील, पण चांगली परिस्थिती साधारण करायला कसं होतं. सगळ्याच्या मर्यादा समजून राहावं. मुख्य बदल आत करायचा आहे, बाहेर आपल्या परिस्थितीनुसार असावं. थोडक्यात काय तर नोकरीचा कालावधी अजून बराच शिल्लक होता. स्वामींनी मला अशा प्रकारे सांगितल्यानंतर कर्मधर्म संयोगाने ऑफिसमध्ये एक मजेशीर घटना घडली. एके दिवशी दुपारी लंच नंतर अकाउंट डिपार्टमेंट मधल्या एका सेक्शनचे इन्चार्ज घाईघाईने माझ्या टेबलापाशी आले आणि म्हणाले, मॅडम तुम्ही काय गीता ज्ञानेश्वरीच्या कीर्तनाला जाता. मी म्हटलं, हो मी गीता ज्ञानेश्वरीवरची प्रवचना ऐकायला जाते. काहीशा अविश्वासाने माझ्याकडे बघत म्हणाले, पण हे सगळं तुम्ही केव्हापासून करताय. मी म्हटलं, काही वर्ष झाली, पण तुम्ही असं का विचारताय. यावर ते म्हणाले, वाटत नाही हो तुम्ही असलं काही करत असाल म्हणून, तुम्ही तर अगदी नॉर्मल दिसताय असं म्हणत ते गेले. मला या विषय वाढवायचाच नव्हता. नंतर मी स्वामींना गंमत म्हणून ही गोष्ट सांगितली. आधी स्वामी खूप मनमोकळेपणाने हसले, पण नंतर म्हणाले, जगाची ही अशी उसराची तरा आहे, शाश्वताकडे जाणारा एबनॉर्मल वाटतो आणि क्षणभंगुरत्वात रमणारा नॉर्मल वाटतो. मंगळवार हा स्वामींचा विश्रांतीचा दिवस होता. स्वामी सोमवारी रात्री सद्गतेची सत्रे काकांकडे विश्रांतीसाठी जात असत, ते बुधवारी सकाळी येत असत, त्यामुळे मंगळवारी स्वामींचं दर्शन होत नसे. मंगळवारी स्वामींकडे जाता येत नसल्यामुळे इतर कार्यक्रम मंगळवारीच ठरवले जात. एकदा एका मंगळवारी भारत फोज मध्ये आम्हा काही मैत्रिणींना खूप कंटाळा आला. कंटाळा आला तर काय करायचं, बाहेर जेवायला जायचं आणि नंतर सिनेमाला जायचं. दुपारी 12:30 वाजता हाफ डे रजा काढून बाहेर जेवायला गेलो आणि नंतर 3 ते 6 सिनेमाला गेलो. सिनेमा संपून घरी जाईपर्यंत 7 वाजले. घरी गेल्या गेल्या समजलं की स्वामींचा फोन येऊन गेला आणि आल्यावर फोन करायला सांगितलं. मनात आलं, अरे बापरे, मंगळवार आणि स्वामींचा फोन आणि घरी यायला नेमका सिनेमामुळे उशीर. स्वामींना फोन केला तर म्हणाले, कपाटातलं काही सामान आवरायचं आहे, तुला वेळ असेल तर येऊन जा. आवरून स्वामींकडे गेले तर कपाटातील काही सामान धुवून टाकायचं होतं, त्याचं सॉर्टिंग चाललं होतं. स्वामी म्हणाले, एरवी तू 6 वाजता घरी येतेस, आज बराच उशीर झाला वाटतं. मी घाईघाईनी म्हटलं, हो ना. स्वामीने विचारलं, एवढा का बरं उशीर झाला? मी सांगितलं की आज मी मैत्रिणीच्या बरोबर बाहेर गेले होते. स्वामीने विचारलं, कुठे? स्वामी अगदी सहज विचारत होते, मलाच त्यांना सांगणं अवघड जात होते, पण शेवटी सांगून टाकलं की आम्ही सिनेमाला गेलो होतो. स्वामी काही बोलले नाही. नंतर सगळं आवरून झाल्यावर म्हणाले, ऑफिसमध्ये तर जावंच लागतं, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो, तेव्हा वृत्ती बाहेरच असते, म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा रीतीने कराव्यात जेणेकरून वृत्ती अंतर्मुख राहील. नंतर स्वामींनी मला तिथे 1/2 तास ध्यानाला बसायला लावलं आणि मग प्रसाद दिला.
Shri Ram Chandra, कृपालु भय सुमन हरण भय भय धारण भजु दीन बंधु दिनेशदानव दैत्य वंशनिकंदन भजु दीन बंधु दिनेशदानव दैत्य वंशनिकंदन रघुनंद आनंद चंद कौशल चंद शरथ नंदन श्रीरामचंद्र कृपालु भजुमन भरण भव भयदारिण शिर मुकुट कुंडल तिलक चारुदारु अंग विभूषण शिर मुकुट कुंडल तिलक चारुदारु अंग विभूषण आजानु भुज शरचापधर संग्राम भीत हर दूखनी श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारिण प्रीति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजन इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजन मम हृदय कुंज निवास कुरु कामादि फल दल गंध मम हृदय कुंज निवास कुरु कामादि फल दल गंध श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारिण नवकंजलोचन कंजमुख करकंज पदकंजारिण श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारिण
दिवसांपासून मी एक प्रश्न बरोबर आणत होतो आणि परत घेऊन जात होतो.
कारण त्या त्या वेळेला वेगळे प्रश्न घेतले जात होते. त्या दोन तीन सत्संगांमध्ये बरेच प्रश्न आले. त्याच्यातले शिल्लक राहिलेले प्रश्न घेत आहे. दुःख म्हणजे नेमके काय आणि त्याचे आपल्या आयुष्यात नेमके स्थान काय आहे. आपण जनरली दुःख म्हणजे सुखाच्या विरुद्ध असा अर्थ घेतो, पण थोडे चिंतन केले असता दुःख या भावनेचे वेगवेगळे अर्थ व परिणाम लक्षात आले. दुःख म्हणजे सुखाच्या विरुद्ध असा अर्थ नसून जेव्हा प्रतिकूल वेदना निर्माण होते आपल्या मनाला बुद्धीला शरीराला तेव्हा त्याला दुःख असं म्हणतात. अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःख. अनुकूल म्हणजे हवी हवी अशी वाटणारी जर वेदना निर्माण झाली तर त्याला सुख असं म्हणतात आणि नको वाटणारी त्रासदायक वेदना निर्माण झाली तर त्याला दुःख असं म्हणतात. दुःखाचं आपल्या आयुष्यात नेमकं स्थान काय आहे, सुखाचं आणि दुःखाचं आपल्या आयुष्यामध्ये स्थान आहे, आपल्याला सुख हवं आहे आणि दुःख नको आहे, दुःख नको असणं हे आपल्या जीवनात दुःखाला दिलेलं स्थान आहे, दुःख हवं आहे असा माणूस कोणी नाही, त्यामुळे दुःखाला स्थान नसणं आपल्या जीवनात हेच दुःखाचं स्थान आहे. कोणतीही गोष्ट करायला गेल्यानंतर सुखाकरताच केली जाते. दुःख जर पदरात पडलं तर नाईलाज म्हणून आपण ते स्वीकारतो, पण अमुक एक गोष्ट केल्यानंतर दुःख होणार आहे असं जर समजलं तर आपण ती गोष्ट करायला प्रवृत्त होणारच. असं असल्यामुळे दुःखाचं आपल्या जीवनात खरं स्थान नाही, दुःखाला आपल्या जीवनात अजिबात स्थान नाही, पण दुःखाने आपल्या जीवनातली बरीच जागा पटकावलेली मात्र आहे. शंभर पैकी 99 सुखे असली तरी माणूस एक दुःख सगळ्यात बघतो असं दिसतं. त्याला दुःख करायला आवडते का आणि दुःखात राहायला आवडत असेल तर दुःख हे देखील सुखाचेच वेगळे रूप आहे का. शंभर पैकी 99 सुख असली तर या 99 जागा सुरक्षित होऊन जातात त्याचा विचार करायचा आपल्याला काही कारण नाही. सुखाची आवश्यकता असल्यामुळे आणि सुखाचा शोध आपण घेत असल्यामुळे सुखाची अपेक्षा असल्यामुळे जे मुळातच प्राप्त झालेलं आहे ज्या वस्तूंपासून त्याचा विचार करण्याचं आपल्याला काही कारण नाही. त्याचं चिंतन कसलं करायचं की ज्या गोष्टीमुळे आपल्याला सुख मिळालेलं आहे, आपण घरात राहतो आहोत, आवाज थोडा मोठा, आपण घरात राहतो आहोत, घरात राहण्याचं सुख आपल्याला माहित आहे, आता घरात राहतो आहोत याचं चिंतन करण्याचं आपल्याला काही कारण नाही. ज्याला घर नाहीये असा मनुष्य त्याचं चिंतन करतो. एखाद्याला नोकरीमध्ये बदली हवी आहे, बदली होईपर्यंत इतका अस्वस्थ असतो, इतक्या प्रकारे तो प्रयत्न करतो. एकदा बदली मिळाल्यानंतर मग गोष्ट संपून जाते. त्याला हवे ते ठिकाण त्याला मिळालं की मग हवे ते ठिकाण मिळालं याची झोपडपट्टी करण्यात काही मतलब नाही. असं असल्यामुळं 100 पैकी 99 सुख असली तर त्याची दखल अंदाज घेण्याचं काहीच कारण नाही अशी आपली मनोवृत्ती असते. काहीच जरूर नाही. जे नाहीये ते पहा आणि जे नाहीये त्याच्याबद्दल जरा दुःख करा आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करा. जीवन परिपूर्णतेकडे आणि आपल्या कल्पनेप्रमाणे परिपूर्णतेकडे असं म्हणण्याची इच्छा असल्यामुळे जे जे नाहीये ते मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याकरता दुःख करा, त्याकरता तळमळ करा, त्याकरता तुमच्या सगळ्या शक्तीत सुख होऊ दे. जे मिळालेलं ते मिळालेलं असं असल्यामुळं सुख खूप असलं तरी ते जवा एवढं दुःख करायला. सुख पाहता जवा पाहत दुःख पर्वत आहे आणि एक दुःख जरी असलं तरी तेही नको असं वाटत असत. तुमच्या पायात काटा मोडलेला नसतो तेव्हा काहीच प्रश्न येत नाही. पायात काटा मोडलेला नाहीये आणि काय बरं वाटतं असंच म्हणणारा माणूस कधी कोणी पाहिला नाही. पण पायात जर काटा मोडला तर तो कधी निघेल याच्याकडे आपलं लक्ष. तुम्हाला नुसती जिव्हाळी जरी लागली नसाला तरी देखील कुठलीही गोष्ट सळणारी तो सण काढून टाकावा लवकरात लवकर. एक साध कुसळ जरी गेलं तरी देखील ते लवकरात लवकर बाहेर काढावं म्हणून आपण प्रयत्न करतो. कधी कधी असं होतं हाताने काम करताना एक अगदी छोटी गोष्ट तिथं हातात जात वारंवार बोट तिथं जातो आपण प्रयत्न करतो ते बाहेर काढावं. त्या तुलनेने दुसऱ्या हाताला काही झालेलं नाहीये तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही. त्या दुःखाकडे लक्ष देण्याचं सगळं कारण आहे. कारण दुःख कोणाला नको आहे अशा करता नको आहे की मुळात जीवाचं स्वरूपच आनंदाचं असं असल्यामुळं त्याला आनंदाच्या स्थितीत राहायला आवडतं. त्याला दुःखाची स्थितीही नको वाटत. दुःखाच्या स्थितीतून बाहेर येण्याचा तो धडपडून प्रयत्न करतो. दुःख हे देखील सुखाचंच वेगळं रूप आहे का? द्वंद्वात्मक रीतीने सुख आणि दुःख हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा दुःख आणि सुख हे एकमेकांशी संबंधित असतात. मात्र कोणतंही सुख हे नंतर दुःखाकडे घेऊन जाऊ शकते. कोणतीही मैत्री ही शत्रुत्वाकडे घेऊन जाऊ शकते. ही द्वंद्वच आहे. द्वंद्वात्मक गोष्टीमध्ये जसं जन्म आणि मृत्यू हा हे द्वंद्व आहे आणि जन्म झाल्याबरोबर मृत्यूच्या दिशेने प्रवास सुरू होतो तसं सुख मिळाल्याबरोबर दुःखाच्या दिशेने खरा प्रवास सुरू झालेला असतो. मात्र सुखापासून दुःख प्राप्त व्हायला फार काळ जावा लागतो आणि मग सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होत. असं असल्यामुळं आपल्याला दुःख हे अचानक आलं असं वाटतं. द्वंद्वात्मक सुख आणि दुःख या शब्दांबद्दल मी मात्र संसाराला सुरुवात झाल्यावर सुख असते आणि शेवटी शेवटी संसार हा दुःखमय असा होऊ शकतो. संसार मुळीच नाटक जाणवणी करावा नाटका नाटकाकरिता फिका होत जातो. कितीही उत्तम करायचा प्रयत्न केला तरी कोणाचाही संसार हा शेवटी शेवटी फिका होत जातो. कारण संसार ज्या देहानी करायचा त्या देहालाच आजारपण येतात. असं असल्यामुळं मग संसारातली मजा सगळी निघून जाते. इंद्रिय कमजोर होतात. पाहणं जमत नाही, ऐकणं जमत नाही, फार चालणं जमत नाही. अर्ध्या पोळीच्या वर जेवण झालं तर गुबारा धरतो, गस्त झाल्यासारखं होतं, पचन शक्ती मंदावते. त्यामुळे जे सुरुवातीला सुखमय असतं ते नंतर नंतर दुःखाकडे घेऊन जात. सुगंध आणि दुर्गंध ही एकाच गोष्टीची दोन टोकं आहेत. आपण खत झाडांना घालतो त्या खताची गाडी जरी आली तरी तुम्हाला तिथं थांबवणार नाही, नाक धरून तुम्ही. पण असं दुर्गंधीयुक्त खत घातल्यानंतर फुलं आता या दिवसात मोगरा मोगरा वासवाला कशी सुंदर वासाची फुलं निर्माण करतात. दुर्गंध आणि सुगंध ही तशी एकाच गोष्टीची दोन टोक आहे आणि हे सुगंधित फूल नंतर दुर्गंधित झाल्याखेरीज राहत नाही. असं असल्यामुळं दुःख आणि सुख हे एकमेकांमध्ये पर्यवसित होतात. प्रश्न असा पडतो की देवाने माणसाला दुःख का दिलं, तर जीवनात रस निर्माण होण्यासाठी अशा करता की दुःख आहे त्या दुःखातून बाहेर पडायचं आणि सुख प्राप्त करून घ्यायचं. याच्या पोटी माणसाला देवाने बहुतेक दुःख दिले. या जीवनात कुठलीच गोष्ट शाश्वत नाही हे समजण्याकरता आणि कदाचित म्हणूनच माणूस सर्व चांगले असताना देखील परिस्थिती कधीही बदलू शकते या फॅक्टमुळे अननोईंगली तो ताणयुक्त आयुष्य जगतो की जेणेकरून एकदम आघात होऊ नये. आपण आपली दुःख ओढून घेतलेली असतात. दुःख ही आपली निवड आहे, सुख ही देखील आपली निवड आहे. आपली आपण कोणतीही निवड केली तरी देखील ती दुसऱ्या टोकाला जाणार. कशीही निवड करा, कधी कधी असं वाटतं की आपली निवड चुकली, पुढच्या वेळेला आपण जास्त चांगली निवड करू, तरी देखील तसं घडत नाही. कारण निवड करणारा जो अंतर्यामी आहे, प्रत्येकाच्या अंतर्यामी निवड करण्याची एक शक्ती असते, त्याची एक बुद्धी असते, कानासार विवेक असतो, त्याची एक विचाराची विशिष्ट दिशा असते आणि तो त्याला अनुसरूनच निवडानिवड करत असतो. असं होऊ शकत नाही की तुम्ही जी निवड करता ती निवड मी करतो, मी माझ्या अंतर्यामातून निवड करतो, तुम्ही तुमच्या अंतर्यामातून निवड करत असता आणि कोणी त्याच्या अंतर्यामातून निवड करत असतो. परमेश्वराने तर सर्वांना सारखी संधी दिलेली आहे, एक सारखं जीवन सगळ्यांना दिलेलं आहे. या एक सारख्या मिळालेल्या जीवनामध्ये आपल्या आतून केलेल्या निवडीमुळं आपण सुख अथवा दुःख भोगत आहोत. जसं एक 60 मुलांचा वर्ग असावा आणि शिक्षकांनी सर्वांना एक सारखं शिकवलेलं असावं, तरी देखील कोणीतरी पहिला येतो आणि कोणीतरी नापास देखील होतो आणि या दरम्यान मध्ये बरीच मंडळी असतात, वेगवेगळ्या क्रमांकावर असतात, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असतात. हे सगळं जसं त्यांनी मिळवलेलं असतं तसं सुख अथवा दुःख, बोध अथवा अबोध ही सगळी आपली निवड आहे. अंतर्यामी जो निवड करणारा आहे तो हे सगळं करतो आहे आणि पुन्हा पुन्हा तो तशीच निवड करतो. मी असं ऐकलं की अमेरिकेतल्या एका माणसाने जवळपास 13 लग्न केली आणि त्याचं प्रत्येक लग्न अयशस्वी, 13 लग्न केली. तो शेवटी सायकॅट्रिस्ट कडे गेला. तो म्हणाला, माझं चुकतंय काय, माझं एकही लग्न यशस्वी होत नाही, एकाही ठिकाणी माझी निवड यशस्वी होत नाही. त्याला अनेक प्रश्न विचारल्यानंतर लक्षात आलं की त्याची जी विचार करण्याची पद्धत आहे त्या विचार करण्याच्या पद्धतीतून त्यांनी एकाच प्रकारच्या स्वभावाच्या व्यक्तींची सतत निवड केली. फक्त व्यक्ती वेगवेगळ्या होत्या पण त्याची विचार करायची जी पद्धत होती त्यामुळं एकाच स्वभावाच्या व्यक्तींकडे तो आकृष्ट होत होता आणि त्यांची तो निवड. हे सगळं त्याच्या अंतर्यामी होत, बाहेर व्यक्ती बदलत होत्या तरी देखील त्याच गुणधर्माच्या व्यक्ती तो सतत निवडत होता. तुम्ही देखील जेव्हा मित्र करता तेव्हा तुमच्या अंतर्यामात जो निवड करणार आहे त्याच्या अनुसार तुम्ही निवड करता आणि त्याच त्याच प्रकारची मंडळी तुम्ही निवडता. उद्या पुण्यातून उठून तुम्ही मुंबईत राहायला गेलात तरी देखील तुमच्या अवतीभोवती तुम्ही पुण्यात निवड केलेली होती तशीच मंडळी असणार. म्हणून कधी कधी मित्रता जेव्हा शत्रुतेकडे जाते तेव्हा असं वाटू शकतं की आपली निवड चुकली, आपण उत्तम निवड करतो, आता इथून पुढे आपण फसायचं नाही. पण एक म्हणजे तुम्ही तशीच निवड करणार असता आणि मित्रता ही शत्रुतेकडे घेऊन जाते याचा तुम्हाला अंदाज नाही. खूप थोडी मंडळी अशी असतात की जी नकारात्मक प्रवृत्तीची असतात त्यांना दुःखात राहायला आवडत, फार थोडी मात्र अशी मंडळी असतात, सगळी मंडळी अशी नसतात, मात्र काही थोड्या मंडळींना दुःखात राहायलाच आवडत. समूहात अशा व्यक्ती कदाचित तुम्ही देखील पाहिल्या असतील की ती व्यक्ती आली की स्वतःच्या प्रकृतीची आधी आपली प्रकृती कशी त्रासदायक आहे म्हणजे शरीर प्रकृती याच गुणगान करते, आपल्याला कशा विविध प्रकारच्या व्याधी आहेत आणि आपलं कसं लोक वर निघत नाही हेच सांगायला तिला आवडत. अशा थोड्या व्यक्ती असतात पण असतात अशा थोड्या व्यक्ती असतात की त्यांना आपलं आणि आपल्या मुलाचं जमलं नाही हे सांगायला खूप आवडत, खूप आवडत, आणि ते सांगून आपलं दुःख कोणाकडे तरी हलकं करायचं म्हणून अनेकांपाशी हलकं करून त्या रडत असतात. अशा फार थोड्या व्यक्ती असतात पण असतात की त्यांना थोडासा आजार झाला तरी देखील आपल्याला भयंकर आजार झालाय असं वाटत, थोड्या असतात पण असतात. आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं की काही नाही उगीच तू काळजी करतोय तुला काही झालेलं नाही तर त्या माणसाच्या जीवनातून आपल्यावर खोली बसतो, तो असं म्हणतो की हा काही कामाचा नाही, मला एवढं होतंय छोट्या दुखण्याचं कॅन्सर पर्यंत आपल्याला झालंय असं त्याला सांगावं, शक्यता आहे की मला कॅन्सरही झालेला. आणि जर तुम्ही म्हणाला काही नाही जरा खा पी उगीच रडू नको तर त्याला तुम्ही आवडत नाही. अशा थोड्या व्यक्ती असतात ना, अशा नकारात्मक व्यक्ती असायच्या. पण जर अशा थोड्या व्यक्ती सोडल्या ही एक मानसिकता आहे, या जर सोडल्या तर सर्वसाधारणपणाने प्रत्येकाला आपण निरोगी असावं आणि उगीच कोणी आपल्याला सहानुभूती दाखवू नये आणि आपण आपली प्रकृती आपली परिस्थिती आपली मुलं आपली बुद्धी ही कशी हीन आहे असं सारखं लोकांना सांगावं असं जनरली कोणाला वाटत नाही. थोड्या लोकांची मात्र अशी मनोवृत्ती असते. दुःखाचं चिंतन करताना हळूहळू तो शाश्वत सुखाचा शोध घेत मोक्ष प्राप्त करेल आणि त्याला आनंदाकरता दुःखाची मदत घ्यायची आवश्यकता वाटणार नाही. दुःखाचे स्थूलमानाने दोन उपयोग, भौतिक आयुष्यात सुख प्राप्त करण्याकरता आणि आध्यात्मिक जीवनात मोक्ष प्राप्त करण्याकरता. म्हणजे कन्फ्युजन एवढेच आहे की सुखास मदत करणारे मोक्षास मदत करणारे नकारात्मक भावनेचा मुलामा देऊन दुःख याला सुखाच्या अपोजिट द्वंद्वामध्ये का म्हटले आहे. या मुक्त चिंतना स्थितीचे वेडेवाकडे लिहिले गेल्यास कृपया क्षमा करावी. समर्थांनी म्हटलेलं आहे परमार्थाकडे कोणी एखादी व्यक्ती वळण्याचं एक कारण म्हणून जो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाविषयी असं म्हटलेलं आहे हे खरं आहे. कोणाकोणाच्या बाबत संसार दुःख झाल्यानंतर त्याची प्रवृत्ती ही परमार्थाकडे येण्याची शक्यता असते, तोपर्यंत त्याला परमार्थाची आठवण होत नाही. एवढंच नाही तर परमार्थ हा खोटा आहे असं देखील तो समजू शकतो म्हणू शकतो. संसाराच्या दुःखाने दुःखी झाल्यानंतर या दुःखातून कायमच बाहेर येण्यासाठी म्हणून परमार्थ करावा अशी फार थोड्या लोकांच्या ठिकाणी प्रवृत्ती निर्माण होते, हा नियम आहे असं समजून जर तसं असतं तर आज परमार्थ न करणारे फार अल्पसंख्याक असते आणि परमार्थ करणारे बहुसंख्याक झाले. कारण संसाराची दुःख सगळ्यांनाच आहेत आणि संसाराच्या दुःखांनी दुखून परमार्थ करायला आले आणि परमार्थामध्ये खूप रस घ्यायला लागले असं जर असेल तर या हॉल सारखे हॉल प्रत्येक गल्लीत बांधायला लागतील. प्रत्येक गल्लीत असे सत्संग तुम्हाला दिसतील की जे सुखाच्या बाबत आत्मसुखाच्या बाबत निरूपण चाललेली आहे आणि समजावून घेतलं जात आहे. बऱ्याच वेळेला संसाराचं दुःख असेल तरी देखील प्रवृत्ती होत नाही. स्वामीजी त्यांच्या कोणत्या तरी नातेवाईकांची गोष्ट सांगायचे की ते इतके नास्तिक होते की अगदी शेवटच्या क्षणाला डॉक्टर म्हणाले की भाऊसाहेब आता आमचे उपाय थकले, आता काय तुमचं जीवन आहे तोपर्यंत तुम्ही राम नाम घ्या, नामस्मरण करा. तर स्वामीजी सांगत असत की नामस्मरण करा असं म्हटल्यावर हू असं म्हटले आणि त्याच वेळेला गेले, प्राण सोडला. पण नामस्मरण करणार नाही असं काय. त्यामुळं संसारात खूप दुःख झालं म्हणून तो परमार्थाकडे वळाला असं वेणा स्वामींसारखं उदाहरण फार क्वचित आहे. मात्र ते एक उदाहरण नक्की आहे. जर तेवढा तीव्र पोळला आणि त्याला वाटलं की आता अशी फजिती परत वारंवार आपली व्हायला नको, आता असं काही मिळेल की ज्याच्यामध्ये शाश्वत सुखच असेल, समाधानच असेल, शांतीच असेल, असं आता मिळवण्याच्या मागे लागेल असे थोडे असतात. नाहीतर ते दुःख तेवढं संपलं की परत येरे माझ्या मागल्या सुरू झालं. त्यामुळं आध्यात्मिक जीवनात मोक्ष प्राप्त करण्यासाठी दुःखाचा उपयोग होतो, जो करेल त्याला होतो. माझा विश्वास जर सांगायचं झालं तर हे असे अपघात आहे. यांनी परमेश्वर संधी देत असतो मात्र की असे जे दुःखाचे अपघात आहे त्यामुळे तो विचाराला प्रवृत्त व्हावा आणि त्यांनी परमार्थ करावा. मात्र परमेश्वर हे दुःख देतो असं समजू नका. पण जे दुःख मिळतं त्यामुळं त्या अपघातामुळं तुम्ही परमार्थाकडे वळावं आणि वळून उत्तम परमार्थ करायला सुरुवात करा. पण माझा विश्वास जर कसा राहील मोठी परमार्थ करण्यासाठी म्हणून दुःख दारुण दुःख कोसळलेली आहेत एवढी एकच परिस्थिती परमार्थाकरता कारणीभूत होत नाही. त्याच्याऐवजी जर संतांची भेट झाली, संतांकडून श्रवण केलं, आपण अनबायस अशा पद्धतीने श्रवण केल्यानंतर विचाराला प्रवृत्त झाले, आपल्या आतून कशी प्रवृत्ती निर्माण झाली, हळूहळू निश्चय झाला, आपण स्वामीजींच्या आठवणी वाचतो तर वाचणारी मंडळी खूप बदलली. पण याच्यातला एकही फार मोठ्या संसार दुःखाने कोळलेला होता म्हणून परमार्थाकडे आला असं नाही. तर संतांची भेट झाली, त्यांच्याकडून श्रवण झालं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांच्या विचारांचं एक आकर्षण निर्माण झालं आणि आपल्या ठिकाणी निश्चय झाला, हा मार्ग अतिशय सुरक्षित असं मला वाटतं. या नकारात्मक भावनेचा मुलामा घेऊन कोणी जर परमार्थाकडे वळला तर खूप बरं होईल. पण परमार्थाकडे कसं वळत नाही असा प्रयत्न देखील काही सिद्ध पुरुषांनी केला, ज्यांना सिद्धी होती अशा पुरुषांनी केला पण यशस्वी झाल्याचं दिसत नाही. साईबाबांसारखे सिद्ध पुरुष तर असं म्हणत की एवढी अडचण त्याची दूर करून दिली की मग तो परमार्थाकडे प्रवृत्त होईल, परमार्थाला लागेल. पण त्याच्याऐवजी संतांकडे जायचं ते सांसारिक अडचणी दूर करण्यासाठी वारंवार काही मागणं यासाठी जायचं अशीच प्रवृत्ती निर्माण झाली आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांचीच गर्दी तिथं राहिली. दादासाहेब खापर्डे साईबाबांच्या सहवासामध्ये 3 महिने होते. त्या 3 महिन्याची त्यांनी डायरी म्हणून केली. त्यांच्यावर ब्रिटिश गव्हर्नमेंटचा ससेमिरा जेव्हा लागला, लोकमान्य टिळकांना मदत केली आणि त्यांचा खटला लंडन मध्ये जाऊन त्यांनी चालवला. या सगळ्या कारणाने सीआयडीचे लोक दादासाहेबांच्या मागे लागले आणि दादासाहेब शिर्डीला येऊन राहिले. त्या डायरीमध्ये साईबाबांनी अनेक वेळेला मी हे लोकांना कशा करता लोकांच्या अडचणी दूर केल्या आणि लोक परमार्थ कसा करत नाहीत आणि मला कसा त्रास होतो आहे सांप्रत काळी आणि मी माझ्या गावी जाण्याचा विचार करतो आहे असं देखील दादासाहेबांपाशी बोललेले आहेत असं दादांनी लिहून ठेवलं. त्यामुळे लोकांच्या अडचणी संतांनी आपणहून जरी सांसारिक दूर केल्या तरी देखील परत पुढच्या अडचणी ठेवलेल्याच आहेत. त्यामुळे परत त्या कारणाकरता नारळ घेऊन तुम्ही जा. तुम्ही म्हणणार की आता अजूनही एवढी अडचण दुरुस्त करून द्या पण तुम्ही परमार्थ कराल असं संभवत नाही. फार कमी फार कमी वेळ दासगणू महाराज गेले. साईबाबांकडे चांगली मंडळी गेली नाहीत असंही नाही. दासगणू महाराजांच्या सद्गुरूंनी देह ठेवायच्या आधी त्यांना असं सांगितलं की मी तर चाललेलो आहे आणि परत येणार नाहीये. आता शिर्डीचे साईबाबा हे तुझे सद्गुरू आहे. अशी चांगली मंडळी बाबांकडे गेली पण नंतर होता होता बाबांच्या कृपेनी आपली कामं होतात म्हटल्यानंतर आता साधक सोडून भेटच लोकांची तिथे रुजला की कामं करायची पण बाबांचा हेतू की साधनेला लागायची. त्यामुळे दुःख दूर होणं किंवा करणं परमार्थाच्या निशाणी का घेणं यांनी देखील उपयोग होताना खरंच दिसत. म्हणून देखील दुःख आहे 99 सुख असतील आणि 1 दुःख असेल तरी देखील त्या दुःखाची आठवण येतच राहणार. तो सण आपल्याला नको असतो. आपल्याकडे काय आहे याच्याकडे पहा असं संत म्हणतात. पण जे आहे ते आहे त्याच्याकडे काय पाहायचे. एवढी एक गोष्ट दूर झाली म्हणजे आपण सुटलो. मग आपण मनाने मोकळे असू. तेवढी एक रुखरुख मनात आहे म्हणून जे नाहीये अथवा ज्याचं दुःख आहे तेवढी गोष्ट आपण आठवत राहतो आणि तीही दूर करण्याचा प्रयत्न करत राहतो. आपलं स्वरूप आनंदाचं सच्चिदानंद असं आहे. शास्त्रांनी सांगितलेलं आहे जीव ब्रह्मिंग माता आणि हे स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना बाजूला सारून एवढंच नव्हे तर समर्थ म्हणतात दोहे दुःख ते सुख मानले जावे. सुख आणि दुःख हे इतके रिलेटिव्ह आहे की एका भगिनीला कोणत्याही कारणासाठी एक मूल रडतय म्हणून रात्री झोप लागली नाही तर ती प्रार्थते ती म्हणते की आपल्या मुलांना जरा शांत करावं तिथे लोकांच्या झोपा असतात. पण तिथंच मूल रडायला लागलं रात्रभर तर ती मोठ्या प्रेमाने सेवा करते आणि त्या जागरणामध्ये कुठलं दुःख आहे असं तिला जाणवत देखील. त्यामुळं सुख आणि दुःख या देखील इतक्या रिलेटिव्ह गोष्टी आहेत. खादीचे कपडे अंगावर घालण्यासाठी म्हणून सुख वाटलं. स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये महात्मा गांधीजींनी महात्मा गांधींचे जे अनुयायी होते त्यांनी खरंच आपली किमती वस्त्र बाजूला सारली आणि गांधी टोपी आणि खादीची टोपी आणि खादीची वस्त्र अशी घालायला लागली. मोठा आनंद एवढी आपण घालू पण त्या वस्त्रांमध्येच त्यांना सुख देखील लागले. त्यामुळे दुःख आणि सुख हे परत रिलेटिव्ह देखील बरंच आहे. आपल्या ध्येयाकरता म्हणून जी दुःख होतील त्या दुःखांचं काहीच वाटत नाही असं होऊ शकत. ममतेपोटी जी दुःख होतील त्या दुःखांचं काहीच वाटत. हॉस्पिटलमध्ये सेवा करायला आपल्या वडिलांची, आईची, पत्नीची, पतीची जाणाऱ्याला त्याच्यात मोठं दुःख वाटत नाही. असं असल्यामुळं सरसहा अमुक गोष्ट दुःख आणि अमुक गोष्ट सुख असं देखील सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून हे द्वंद्वात्मक भाव बाजूला सारून सुख आणि दुःख हे ज्याला समजतं तो सुख आणि दुःखापेक्षा वेगळा असतो. पाप आणि पुण्य ज्याला समजतं तो पाप आणि पुण्यापेक्षा वेगळा असतो. ज्याला प्रकाश समजतो आणि ज्याला अंधार समजतो तो प्रकाशापेक्षा आणि अंधारापेक्षा वेगळा आहे. जो वेगळा आहे तो आपल्या स्वतःवर मी पापी अथवा पुण्यवान, मी सुखी अथवा दुःखी असा भाव ओढून घेत असतो. म्हणून हा जो तिसरा आहे जो याच्यापेक्षा वेगळा आहे, साक्षी आहे, त्या साक्षीचं जर ज्ञान झालं, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, तर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना तसा तो समान म्हणजे दुरूनच पाहिजे. तो स्वतःला सुखी अथवा दुःखी अशा प्रकारे समजणार नाही. अशी या सुख आणि दुःखाची एकूण मीमांसा आहे. दहा मिनिटं आहे, आपण नाम शांत हालचालच कशाची असेल तर फक्त आपल्या श्वासांची आहे. बाकी हालचालच निश्चिंत आहे. आपल्या मनातल्या मुख्य द्वेष, द्वेष, अभिनिवेश आपण संप्रकार केलेला आहे. आपण रामशरणाचं आपल्या हृदयाच्या ठिकाणी आपले लक्ष
Thank you.